नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश. महाराष्ट्र सरकारकडून 48 तासांची अंतिम मुदत, त्यानंतर कारवाईचा इशारा. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ के कस्तुरीरंगन यांचं निधन. सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नये, सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद. मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक, तर कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला आजपासून प्रारंभ. सविस्तर बातम्या. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तत्काळ परत पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ते आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात आपल्या देशात परत जावं, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जे लोक या मुदतीनंतरही परत जाणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले,
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जो भारत में आए हुए हैं उनका वीजा रद्द करने का निर्णय किया है. हमने तुरंत उनकी लिस्ट प्राप्त की है. महाराष्ट्र में उनको आइडेंटिफाई किया जा रहा है. पुलिस स्टेशन को भी इतला दी गई है. कोई भी नागरिक पाकिस्तानी वीजा लेकर 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुके, इस दृष्टि से हमने प्रयास शुरू किए हैं. और हम पूरी तरीके से मॉनिटरिंग करेंगे, उनको बाहर निकालेंगे. जो लोग ओवरस्टे करेंगे उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी.
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हात असलेले आसिफ शेख आणि आदिल गुरी या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं आज जमीनदोस्त करण्यात आली. या दोघांसह इतर दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून कसून शोध घेतला जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका पार पाडलेले पद्मविभूषण डॉ के कस्तुरीरंगन यांचं आज सकाळी बेंगळुरू इथं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. इस्रोच्या पोलार सॅटेलाईट व्हेईकल PSLV निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू, कर्नाटक माहिती आयोगाचे अध्यक्ष तसंच बेंगळुरू इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2003 ते 2009 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. उपचार आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात भारत आता पर्यटकांचा सर्वाधिक ओघ असलेला देश असल्याचं केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल्स परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. भारताकडे किफायतशीर आणि विश्वासू उपचार केंद्र म्हणून पाहिलं जात असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर 2022 भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असं वक्तव्य केलं तर स्वतःहून कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे. यापुढे अशी वक्तव्य करणार नाही असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाला दिलं. त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पाटकर यांना दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसान भरपाईची रक्कम जमा केल्यानंतर त्यांची सुटका करावी असे आदेश साकेत न्यायालयानं दिले. मुंबई उच्च न्यायालयानं हास्य कलाकार कुणाल कामरा याला अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कामरा याच्या विरोधात दाखल प्राथमिक माहिती अहवालाअंतर्गत त्याला अटक करू नये असे निर्देश न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. कामरा याचा जबाब नोंदवायचा असेल तर तपास यंत्रणेनं चेन्नईला जाऊन तिथल्या स्थानिक पोलिसांचं सहकार्य घेण्याचा सल्लाही न्यायालयानं दिला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात दुखवटा पाळण्यात येणार आहे. उद्या दिवसभर कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करू नयेत असं सर्व विभागांना निर्देशित करण्यात आलं आहे. दरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 2 दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. जगभरातल्या मान्यवरांसह पोप यांच्या अंत्यसंस्कारात त्या सहभागी होतील. पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिलला व्हॅटिकन सिटीत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतून ही रथयात्रा सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला येत्या 1 मे रोजी 65 वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवासाठी राज्यभरातून हुतात्मा स्मारक तसंच तीर्थस्थळांची माती, नद्यांचं जल आणि गडकिल्ल्यांची माती आणली जाणार आहे. मराठवाड्यातली ही यात्रा 28 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून सुरू होऊन 30 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानाअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं. या विशेष संमेलनात भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, खासदार डॉ भागवत कराड आणि ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा देश टिकवून समृद्ध करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारांशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन डॉ कांबळे यांनी केलं. ते म्हणाले,
बाबासाहेब आंबेडकर हे जमिनीवर राहून काम करणारा समाजाचा नेता होता आणि म्हणून या सगळ्यांची जाणीव ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि म्हणून हा देश जरी एकसंध टिकवायचा असेल, एक जीव करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेले मार्ग आपल्याला विसरून चालणार नाही. त्या मार्गानेच आपल्याला जावं लागणार आहे. तुम्हाला मान्य हो अथवा न हो, हा देश टिकून समृद्ध करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या शिवाय पर्याय नाही.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे भारत आणि पाकिस्तानला कोणत्याही स्पर्धेत एकाच गटात ठेवू नये अशी मागणी केली आहे. मात्र दोन्ही संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर ती वेगळी बाब असेल असं बीसीसीआयनं आपल्या पत्रात नमूद केलं आहे. पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना भारताच्या शेअर बाजारानं प्रत्येकी 4 लाख रुपये असे एकूण 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चंदन यांनी ही माहिती दिली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये आज बंद पाळण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनंही करण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरभर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बीड इथं मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. 30 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात विविध खेळांसह योगासनं तसंच कराटे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. भगवान परशुराम जयंती येत्या 29 तारखेला साजरी होत आहे. या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 5 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर तसंच शोभायात्रेचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन आज पाळण्यात आला. आज शहरातून जनजागृती फेरी, हिवताप प्रदर्शन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम घेण्यात आले. यासोबतच हिवताप निर्मूलनाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बडतर्फ केलं आहे. नागरगोजे हे परभणी इथं नियुक्त असताना त्यांनी बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केली होती तसंच सातत्यानं बराच काळ ते कर्तव्यावर येत नव्हते. या सर्व प्रकरणाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. धाराशिव तालुक्यातील वाघोली इथं आज शेतकरी, गावकरी तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव पाटबंधारे मंडळचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी पाणी वापर संस्थेच्या सर्व सभासदांसह उपस्थितांना जलसंवर्धनाचं महत्व पटवून दिलं. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, धाराशिव 42, बीड 43 तर परभणी इथं 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ के कस्तुरी रंगन यांचं निधन आणि सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नये सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.